Super Hits 93.5 Red FM War Morning Number 1 मध्ये रुद्रा तुमच्या सोबत एंड Morning Number 1 में हमारे फेवरेट सेगमेंट का टाइम हो गया है.
आज के दिन इतिहास में
काय झालं होतं आजच्या दिवशी नेमकं इतिहासामध्ये. आज 18 एप्रिल 2016 वाराचा सोमवार आणि आजच्याच दिवशी 1558 साली थोर शिक्षण महर्षी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1859 1857 स्वातंत्र्य युद्धातील सेनानी तात्या टोपे श्री रामचंद्र पांडुरंग भट यांना फाशी देण्यात आली होती. आजच्याच दिवशी वीर दामोदर हरी जाफेकर यांना फाशी देण्यात आली होती 1898 साली. आजच्याच दिवशी आणखीन एक महत्वपूर्ण घटना इतिहासामध्ये घडली होती, त्याबद्दल बोलूच या थोड्याच वेळात. एक ट्रॅक प्ले करतोय सध्या, तू बोले मैं बोलू, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम से, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे. ओके, माझ्याही चुकावायला लागल्यात आता. ठीक आहे, रुद्र आहे आपके साथ. जाने तू या जाने ना से, तू बोले ग्लास आधा खाली, हे ते गाणं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, जाते राहो.